ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या बैठकीत 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या. शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी. महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई. महाविकास आघाडीनं उद्याचा बंद मागे घेतल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा. नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात 27 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश. आणि पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात आज कीव इथं बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यात युक्रेनमधील सामुदायिक विकास प्रकल्प, औषध नियंत्रण मानके, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि कृषी क्षेत्राचा समावेश आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उभय नेत्यांच्या भेटीमध्ये युक्रेनमधील संघर्षावर चर्चा झाली, तसंच त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांनी सामंजस्यानं मार्ग काढावा, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, त्यासाठी भारताकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल अशी भूमिका प्रधानमंत्री मोदी यांनी मांडल्याची माहिती जयशंकर यांनी दिली. मोदी यांनी आज 4 भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित आणि मैत्री भीष्म क्यूब्स युक्रेन सरकारसमोर सादर केले. जखमींवर त्वरित उपचार आणि जीव वाचवण्याच्या कामात हे क्यूब्स सहाय्य करतील. क्यूबमधली उपकरणं हाताळता यावीत यासाठी भारतीय वैद्यकीय तज्ञांचं पथक युक्रेनमध्ये तैनात करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी जळगाव इथं येणार आहेत. त्यावेळी 11 लाख लखपती दिदींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधतील. राज्यातल्या स्वयंसहायता गटांसाठी 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, तसंच 5000 कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. या फिरत्या निधीचा फायदा 2,35,400 स्वयंसहायता गटांच्या सुमारे 25,80,000 सदस्यांना मिळणार आहे. 34 राज्यांमधल्या जवळजवळ 30,000 ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दिदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याबाबतच्या तरतुदींचा त्यात समावेश आहे. या निर्देशांमध्ये प्रतिबंधात्मक तरतुदी, विविध संबंधित घटकांची जबाबदारी निश्चिती, प्रक्रिया अहवाल, संबंधित कायदेशीर तरतुदी, सहाय्य आणि समुपदेशन याबरोबरच सुरक्षित वातावरण याचे मापदंड यावर भर दिला आहे. बदलापूर इथल्या लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीला उद्या महाराष्ट्र बंद करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आवाहनानुसार महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला बंद मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील या नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बातमीदारांना दिली. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला महाशिबिरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही लाडकी बहीण योजना चालू राहील, तसंच ऑगस्ट महिन्याची मुदत संपल्यानंतरही सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या बहिणींना देखील आर्थिक मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केलं. भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय बंदरं जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत केलं. मुंबई बंदर प्राधिकरणाचे विविध प्रकल्पांचं उद्घाटन सोनोवाल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकल्प आणि सामंजस्य करार मुंबई बंदर प्राधिकरणाचं काम बदलत्या काळाच्या मागणीनुसार सुरु झाल्याचं द्योतक आहे असं सोनोवाल यांनी सांगितलं. पीरपाऊ इथं थर्ड केमिकल बर्थ, जवाहर द्वीप इथं किनारा संरक्षण आणि पुनर्प्राप्ती प्रकल्प यासह इतर प्रकल्पांचं उद्घाटन सोनोवाल यांनी केलं. तसंच बंदरं आणि दळणवळणाच्या कामांमध्ये हरित इंधन प्रणाली विकसित करणं, उत्सर्जन व्यवस्थापन, कार्बन उत्सर्जन कमी करणं, डिजिटायझेशन इत्यादी विषयांवरचे सामंजस्य करार यावेळी झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अपघातातील 16 प्रवाशांना वाचवण्यात आलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बसमध्ये सुमारे 40 भारतीय प्रवासी होते. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं असून मदतकार्य सुरू आहे. बसमधल्या या दुर्घटनेत जळगावमधल्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात नेपाळमध्ये आमदार आणि अधिकारी पाठवून तातडीनं मदत केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन आज साजरा झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेल्या वर्षी याच दिवशी भारताचं चांद्रयान उतरलं होतं. या प्रित्यर्थ देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं अंतराळ क्षेत्रातल्या प्रगतीमध्ये केलेल्या कामगिरीचा त्यांनी गौरव केला. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते इस्रोच्या रोबोटिक चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशातून देशवासियांना पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 113वा भाग असेल. मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते झालं. राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संस्थेनं काही सामंजस्य करारही केले. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या इंटर्नशिप योजनेत ज्या 500 कंपन्या आहेत त्यात कौशल्य प्राप्त केलेल्या तरुणांना संधी मिळेल आणि कंपन्यांनाही कुशल कर्मचारी मिळतील. केंद्र सरकार आणत असलेल्या महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाची सुद्धा त्यात भागीदारी असेल असं जयंत चौधरी यांनी यावेळी सांगितलं. एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण केलं. राष्ट्रीय उद्यानात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवण्यासंदर्भात त्यांनी बैठक घेतली. तुलसी आणि विहार या तलावांची माहिती घेऊन मुंबईतल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाय करण्याबाबतही गोयल यांनी सविस्तर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते नाशिकमध्ये आले असता वार्ताहर परिषदेत पटोले यांनी ही माहिती दिली. हे सरकार हटवणं हेच आमचं ध्येय असून त्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीला चेहरा बनवून जनतेच्या समोर आम्ही जाऊ. नागरिकांनी मावियाला सत्ता दिली तर आघाडीतले प्रमुख पक्षनेते मिळून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नॅशनल कॉन्फरन्सची युती केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी देशाची एकता आणि सुरक्षा वारंवार धोक्यात घालण्याचं काम काँग्रेस करत आहे असं शाह म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या बैठकीत 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी. महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई. महाविकास आघाडीनं उद्याचा बंद मागे घेतल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा. नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात 27 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश आणि पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.